नमस्कार, मी सोनाली काकडे। ऐकूया काही ठळक घडामोडी। भगवान महावीर जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीच्या भारत मंडपममध्ये 2550व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचं उद्घाटन झालं। यावेळी प्रधानमंत्र्यांनी एक विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन केलं। भगवान महावीर जयंतीनिमित्त मुंबईतल्या ठिकठिकाणच्या जैन मंदिरांमध्ये आज विविध आध्यात्मिक कार्यक्रम सुरू आहेत। महावीर जयंतीनिमित्त आज पालघर जिल्ह्यातल्या बोईसर तसंच पालघर शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या। लोकसभा निवडणुकीसाठीच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया काल पार पडली। या तिसऱ्या टप्प्यात 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 94 मतदारसंघांमध्ये येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे। या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्यापर्यंत आहे। महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले या 11 मतदारसंघांचा या टप्प्यात समावेश आहे। दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराला आता वेग आला आहे। देशाला आता स्मार्ट शहरांची नाही तर स्मार्ट गावांची गरज असल्याचं मत केंद्रीय रस्ते विकास आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे। नांदेड जिल्ह्यात मुखेड इथं भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते आज बोलत होते। भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बुलडाणा जिल्ह्यात वरवड बकाल इथं महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी सभा घेतली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचारगीतातून हिंदू धर्म आणि जय भवानी हे शब्द वगळण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे। मात्र प्रचारगीतातून हे शब्द वगळणार नाही यासाठीचा न्यायालयीन लढा आम्ही लढू असं अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं। लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण रायगड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल। देशाच्या प्रत्यक्ष करसंकलनात आर्थिक वर्ष 2023-24 18% वाढ होऊन निव्वळ संकलन 19,58,00,000 रुपये झालं आहे। गेल्या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष करसंकलन 16,64,00,000 रुपये झालं होतं। केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ही माहिती दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।